हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शजोषसेमा वर्धन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च म आधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे मेमश्च मेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे त्विशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सुप्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मरुद्धं च मरुद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
श्री राम अच्छा मनोगत सद्भक्त सौभाग्यवती मंजिरी भिंडवाले या सादर करणार आहे। मंजिरीने सीओएपी मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केलं। 1998 साली परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह लाभला। मंडळाच्या विविध सेवांमध्ये विशेष करून गुरुपूजन समितीमध्ये तिचा मोठा सहभाग असतो आणि अत्यंत उत्साहाने ते सहभागी होते। 2017 साली अमेरिकेतून पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय त्यांनी घेतला। आपण तिचं मनोगत ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज मला आपल्या ह्या गुरुवारच्या सत्संगात स्वामीजींच्या चरणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी केंद्राची आभारी आहे। गेले काही गुरुवार आपण इथं उत्कृष्ट मनोगत ऐकत आहोत। साधकांचा झालेला पारमार्थिक प्रवास, स्वामीजींविषयीच्या आठवणी, त्यांनी प्रवचनातून केलेलं तात्पर्य श्रवण, चिंतन, अभ्यास, आपल्या साधनेचा आढावा, रिपोर्ट कार्ड, अशा बऱ्याच विषयांवर मनोगत झाली। कोणत्या विषयावर बोलावं असा विचार करताना वाटलं, या मनोगताच्या निमित्तानं आपण सहज आपल्या हृदयात असलेल्या स्वामीजींच्या अनेक स्मृतींना हळूवार पुन्हा एकदा अनुभवावं, त्यांचं प्रेम कृपा आठवावी आणि ते सोनेरी क्षण परत एकदा जगावं। संत सद्गुरू आयुष्यात प्रथम येतात त्या भाग्याचे वर्णन कसे करणार, त्यासाठी शब्द अपुरे आहेत। हा योग मात्र ज्याच्या जीवनात येतो त्याचं भाग्य अवर्णनीयच। आपल्या सगळ्या जन्माचं सार्थक ज्या एका भेटीवर अवलंबून आहे, जी भेट अगदी अकस्मात घडते आणि घडून आल्यावर काळाच्या पटावर तिची महती वाढतच जाते, ती ही भाग्याची घटिका सद्गुरू भेटीची। जणू जन्मजन्माचे पुण्य एका घडीला फळीत होतं आणि सद्गुरूंच्या पावन चरणी येऊन आपण विसावतो. स्वामीजींची पहिली भेट माझ्यासाठीही आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. मी 12वीत कोणाच्या सांगण्यावरून काही एक साधना करत होते आणि त्या संबंधी काही प्रश्न होते, म्हणून रोहिणी मावशीच्या सांगण्यावरून आईनं स्वामीजींची भेटीची वेळ घेतली. पहिल्या भेटीतच तव महिमा पुरता नवता मजला ठावा, परी प्रथम दर्शने कर्षण घडले जीवा, असं काहीच घडलं. ठरल्याप्रमाणे मी आणि आई स्वामीजींच्या घरी शुक्रवार पेठेतील घरी पोचलो. स्वामीजींचे कार्य, त्यांची महती, त्यांचा अधिकार याची मला फारशी माहिती नव्हती. केंद्रातही मी यापूर्वी कधीही आले नव्हते. मी त्यांना भेटायला खोलीत गेले आणि त्यांनी खूण केली तशी इतरांच्या घरी बसतो तशी सहज जाऊन स्वामीजी ज्या कॉटवर विराजमान होते त्या शेजारील पलंगावर जाऊन मस्त पाय सोडून बसले. या कृतीचं स्मरण झालं की आजही ओशाळल्यासारखं होतं. बसल्यावर बघितलं तर स्वामीजींचं घर, राहणी अगदी साधी चार चौघांसारखी होती, मात्र त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय शांत, गंभीर, काहीसं अंतर्मुख असं वाटलं. त्या दर्शनाचा माझ्या अंतःकरणावर विलक्षण प्रभाव पडला. वरवरून साधारण वाटणाऱ्या त्या खोलीत, त्या वातावरणात मला एक पवित्र शांती अनुभवाला येत होती. पुढं आमचं थोडं बोलणं झालं आणि मला जाणवलं की ह्यांची वर्तणूक, बोलणं अगदी अकृत्रिम आहे. त्यात खूप आत्मीयता भरून राहिली आहे. त्यात जितका आत्मविश्वास होता तितकीच नम्रता, प्रेमही होतं. मी त्यांच्या दर्शनानं भारावून गेले होते. जणू आपली ह्यांची जुनी ओळख आहे अशा प्रकारे मी त्या वातावरणात रमले. एक अनामी ओढ त्यांच्याविषयी वाटत होती. कधी कोणावर सहजासहजी विश्वास न ठेवणारी मी, इथे मात्र माझी विकेट पूर्ण उडाली होती. थोडा वेळ बोलणं झाल्यावर मावशींनी लाडू, कॉफी असा पाहुणचार केला. वेळ बराच झाला होता आणि स्वामीजींना पुढं ऑफिसलाही जायचं होतं. मला मात्र तिथून जावंसं वाटत नव्हतं. आम्ही कॉटवरून उठलो आणि स्वामीजी आम्हाला निरोप देण्यासाठी म्हणून उठले. जाता जाता ते म्हणाले, तू एका अधिकारी सत्पुरुषाकडून, सद्गुरूंकडून अनुग्रह घे, ते तुला मार्ग दाखवतील. आता मात्र मी अस्वस्थ झाले. हेच आपल्याला अनुग्रह का देत नाहीत असं मनात प्रकर्षानं वाटत होतं. मात्र ह्यांना विचारावं तरी कसं? स्वामींना उशीर होत होता हे लक्षात येत होतं, पण मी दोन क्षण खोलीच्या उंबरठ्याच्या इथेच घुटमळत होते. तितक्यात स्वामीजी उद्गारले, तू जयुताईकडे नाव दे, मी तुला अनुग्रह देईन. माझा जीव भांड्यात पडला. जणू त्यांनी माझ्या मनीचे भाव ओळखले होते. त्या दिवशी मला आठवतं की मावशींनी त्यांना ऑफिसच्या डब्याबरोबर ते जे घरी नाश्ता घेत तेही पॅक करूनच दिलं, इतका उशीर झाला. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, ह्याची प्रचिती प्रथम भेटीतच मला आली. अनुग्रह काय असतो मला तितकेसे तेव्हा माहीत नव्हतं, पण मला ज्याची ओढ लागली होती त्यांच्याशी आता आपण जोडले जाणार आहोत अशी त्यावेळची माझी धारणा होती. अतिशय आनंदानं मी घरी परतले. जसा गेलेला काळ परत आणता येत नाही तीच गोष्ट संधीची. अनुग्रह लाभण्याची ती संधी, ती घटिका साधली केवळ स्वामीजींच्या कृपेमुळं. 27 ऑगस्ट 1998 मला स्वामीजींचा अनुग्रह लाभला आणि त्या दिवशीपासूनच आपण सद्गुरूंचे झालो असा सहज भाव हृदयात कोरला गेला. ह्या उभयतांविषयी सहजच माय बाप कृपावंत असा भाव स्थापित झाला. माझं केंद्रात येऊन नियमित श्रवण सुरू झालं. केंद्राच्या विचारपद्धतीप्रमाणे आयुष्य सहज बेतलं जाऊ लागलं. स्वामीजींना आवडतात त्या गोष्टी करायच्या आणि आवडत नाहीत त्या गोष्टी टाळायच्या अशी सोपी चांगले वाईटाची परिभाषा झाली. असंच एकदा प्रार्थना हा विषय चालू होता आणि स्वामीजी प्रार्थनेचं महत्व, त्यातून घडणारी शरणागती, त्यामुळे मिळणारे बळ असा विषय प्रतिपादन करत होते. प्रार्थना आपल्या शब्दात देखील करता येऊ शकते असं ते म्हणाले. मला त्यांचं कथन फारच भावलं. स्तोत्र, संतांनी रचलेल्या प्रार्थना अशा मला काही तेव्हा मुखोद्गत नव्हत्या. मात्र मी स्वतःपुरतं प्रार्थना केली. स्वामीजी, मी तुमची आहे, मला तुमच्या चरणांशी ठेवा. रोज सकाळ आणि संध्याकाळ मी ही प्रार्थना करण्यास प्रारंभ केला आणि स्वामीजी म्हणाले तसं त्या प्रार्थनेत जादू होती. ही प्रार्थना रोज मला त्यांच्या समीप घेऊन जात होती. प्रसंगावश ती कधी धीर देई, कधी सकारात्मक दृष्टी देई, कधी निश्चिंती देई, तर कधी समाधान. युएसला जायचं ठरलं तेव्हा मी मनोमन प्रार्थना केली, मला आपल्या जवळच ठेवा. आणि युएस केंद्रांनी ऑनलाईन प्रवचनांच्या माध्यमातून स्वामीजींनी ही इच्छा पुरवली. तिथे राहत असताना एक वेळ अशी आली की आता इथले गुंडाळले तरी चालेल, आता परत नाही गेलो तर नंतर अवघड आहे. मी स्वामीजींची मनोमन प्रार्थना केली, मला परत यायची इच्छा आहे, आपल्या मनात असेल तसं होवो. आणि खरंच सगळीकडून परिस्थिती अनुकूल झाली. कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये ही प्रार्थना मला कायम आपल्या सद्गुरूंजवळ ठेवत. तसंच केंद्रात येऊन मला भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध असे अद्वैत ग्रंथांचे श्रवण घडू लागले आणि जीवनाकडे बघण्याची नवीन दृष्टीच मिळू लागली. माझ्यातला तर्क प्रेमी स्वभावाला प्रश्नांची उत्तरं मिळत होती, पटत होती. आपल्या दोषांचे प्रकर्षाने दर्शन घडत होतं आणि त्यावर मात करायचा प्रयत्न सुरू झाला. आत्मज्ञान, ध्यानातील सूक्ष्म अनुभव, गीतेत सांगितलेले गुणातीत स्थितप्रज्ञाची लक्षणं, हे सगळं माझ्यासाठी फार उंचीवरचं होतं, पण ते मी ऐकून ठेवत होते. सद्गुरु प्रेम मात्र मी फर्स्ट हँड अनुभवत होते. अशीच इथे एक छोटीशी आठवण सांगते. तेव्हा मी कॉलेजमध्ये असीन. मला स्वयंपाक येत नसतानाही स्वामीजी आणि मधुरा मावशीला एकदा तरी आपल्या हातानं करून जेवू घालायची माझी इच्छा होती. तसं मी त्यांना एकदा बोलवलं आणि तेही प्रेमाने हो म्हणाले. मी अतिशय उत्साहाने भाजी, कोशिंबीर, चटणी, वरण भात बनवला. आता प्रश्न होता पोळीचा आणि गोडाचा. माझी पोळी गोल कधीच व्हायची नाही. आई म्हणाली मी पोळी बनवते. मी विचार केला ते बरं होईल, अशानं कोणती नक्षेदार पोळी तरी स्वामीजींना आणि मावशीला वाढावी लागणार नाही. पण गोडाचं काय करावं ते मी आईला करू देईना, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करायला नको. म्हणून मी शेवटी माझ्या त्यावेळच्या कलाकुसरीनुसार सुधारस बनवला. ठरल्याप्रमाणे स्वामी मधुरा मावशी आले आणि अतिशय प्रेमाने त्यांनी भोजन केलं. सुधारसाला बघून ते म्हणाले की ते बरेच दिवसांनी ते खात होते. त्यांच्या नजरेत प्रेम होतं. मात्र नंतर मला उमगलं की आपण काहीतरी शिकून काही चांगलं पक्वान्न करायला पाहिजे होतं. मी तसं स्वामीजींना दुसऱ्या दिवशी ध्यानाला गेले असताना बोलूनही दाखवलं. मात्र ते खळखळून हसले आणि तिथे असलेल्या मंडळींना सांगितलं की त्यांनी आमच्या घरी खूप दिवसांनी सुधारस खाल्ला. आपुलेनी गुणे, पराव्याचे उणे, फेडूनी पाहणे तयाकडे, असे स्वामीजींचे होते. अनुग्रहानंतर हळूहळू मला उमगू लागलं की स्वामीजींनी आपला संपूर्णतः अंगीकार केला आहे. माझ्या आयुष्याची डोर आता त्यांच्या हाती सहज सुपूर्त झाली होती. ते माझे सद्गुरू, आई वडील, सर्वे सर्वा झाले होते. जसं उत्तम गायक मनात येईल ते सूर पाहिजे तेव्हा काढू शकतो, तसं स्वामीजी वेगवेगळ्या उपायांनी माझं अज्ञान, विकार दूर करण्यासाठी कार्यरत होते. कधी त्यांनी भावानं प्रतिसाद दिला, कधी तत्वज्ञानाच्या अंगानं, कधी नैतिक व्यावहारिक दृष्ट्या, तर कधी प्रचितीतून. असे एक दोन प्रसंग इथे सांगते. इंजिनिअरिंग संपलं आणि म्हैसूरमध्ये अगदी निसर्गरम्य वातावरणात खूप सुविधा असलेल्या फॅसिलिटीमध्ये आम्हाला ऑफिस ट्रेनिंगसाठी पाठवलं. भोवतालचे मुलं मुलीही खूप चांगले होते, पण काहीतरी मिसिंग होतं. न राहून मी एक दिवस स्वामीजींना फोन केला. त्यांनी प्रेमानं माझी चौकशी केली. मी म्हणाले, स्वामीजी इथे सर्व काही आहे पण केंद्र नाही, तुमची खूप आठवण येते. एक दोन क्षण मग शांतीत गेले, कोणीच काही बोललं नाही. मग स्वामीजी म्हणाले, अगं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. या भूतलावर आपल्या केंद्रासारखी दुसरी जागा तुला कुठेही सापडणार नाही. माझ्या रिकामपणच्या भावनेला त्यांनी त्यांच्या भावानं आधार दिला होता. तसंच ट्रेनिंग संपलं आणि परीक्षा देऊन आम्ही पुण्याला यायची तयारी सुरू झाली. मी केंद्रात पुन्हा यायला आतुर होते. मात्र ट्रेनिंग नंतर पेपर चांगला जाऊन सुद्धा अनएक्सपेक्टेडली एक घटना घडली. मी परीक्षेत काही मार्कांनी उत्तीर्ण व्हायची राहिले. मला थोडा शॉक बसला. मी जोमानं परत अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये परीक्षा क्लिअर करून पुण्याला परत आले. पुण्यात आले त्या दिवशी एसपी कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यावर मी स्वामीजींना नमस्कार करायला गेले आणि त्यांना परीक्षेचेही कथन केले. स्वामीजींनी सगळं ऐकून घेतलं आणि शांतपणे माझ्याकडे बघून म्हणाले की जेव्हा प्रिय घटना घडते तेव्हा आपण सद्गुरू इच्छेनी झाली असा भाव ठेवतो, तसंच अप्रिय घटना घडते त्यातही सद्गुरू इच्छाच समजावी. हे वाक्य कायमचं माझ्या हृदयात कोरलं गेलं. कोणत्याच गोष्टीची आपल्याला ओनरशिप घ्यायची नाहीये. कर्म यथायोग्य केल्यावर स्वामीजींच्या इच्छेने जे व्हायचं ते होईल आणि त्यातच माझे कल्याण असेल असा अभ्यास सुरू झाला. पण स्वामीजींना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते आपल्याला स्पष्टपणे तशी समजही देतात. हाही त्यांच्या प्रेमाचाच एक भाग आहे असं वाटतं. मी US वरून सुट्टीसाठी आले होते. मिताली होण्यापूर्वी नोकरी सोडली होती आणि आता एक दोन वर्षांनंतर पुन्हा जॉब जॉईन करावा असा विचार होता. मी म्हणाले, स्वामीजी जॉब सुरू करायचा विचार आहे. मला रोहन काहीच कमी पडू देत नाही, पण मला सारखे पैसे मागायला बरं वाटत नाही. आपण फायनान्शियली डिपेंडंट आहोत असा कुठेतरी भाव स्पर्श करतो. हे ऐकून मात्र स्वामीजींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ते म्हणाले, हे बघ, मी जे कमावतो ते माझं आणि मधुरा मावशी दोघांचं आहे. रोहन जे कमावतो ते तुमच्या दोघांचं आहे. तुझी इच्छा असेल तर तू जरूर तुझ्या शिक्षणाला साजेशी, तुझ्या वेळेत बसेल अशी नोकरी धर. पण सगळे चांगलं असताना केवळ फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी 8-10 तासांचा जॉब घेणं हे तितकंसं त्यांना पसंत नव्हतं. स्वामीजींचा केवळ उपदेश, मार्गदर्शन इथवर माझ्या जीवनात सहभाग सीमित नव्हता, तर ते वेळप्रसंगी देहानी झिजून सुद्धा माझी काळजी वाहत होते. माझं लग्न त्यांनीच जमवलं होतं. लग्नाची तारीख 30 जून अशी ठरली. मात्र त्यावेळी आमच्या लक्षात आले नाही की त्यावर्षी पालख्या 30 जूनलाच पुण्यात येणार होत्या. हे लक्षात आलं तसं आई स्वामीजींना तारीख बदलण्याबाबत विचारायला गेली. मात्र ते म्हणाले, आपल्या घरी कार्य असेल तर आपण थोडं ऍडजस्ट करतोच ना, तसं हेही होऊन जाईल. लग्नाच्या खुद्द दिवशी गुरुवारी स्वामीजींनी घरी सकाळचा सत्संगाचा कार्यक्रम घेतला. मग मुसळधार पाऊस आणि खूप ट्रॅफिक पार करून ते लग्नाच्या हॉलवर आले. त्यांनी आणि मधुरा मावशींनी माझं कन्यादान केलं. तो सोहळा आमच्यासाठी खूप हृदय अविस्मरणीय होता. आम्हा उभयतांना आशीर्वाद देऊन ते संध्याकाळी परत फर्ग्युसन कॉलेज इथे आपल्या केंद्राच्या होणाऱ्या दिंडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. ही सगळी दगदग सहन करून सुद्धा तसा कुठलाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर शब्दात नव्हता. ती त्यांची सहज कृती होती. आज मागे वळून बघताना असं वाटतं की त्यांनीच आपल्याला पदोपदी सांभाळलं. 12 वर्ष युएसमध्ये राहिले, पण ज्या हृदयात विषयाकर्षण व्हायचे तिथे आधीच सद्गुरू विराजमान होते. त्यांनी आपले सगळे विषय आकर्षणांपासून अलगद रक्षण केलं. अवतीभवतीच्या लोकांना परत येण्याच्या आमच्या निर्णयाबाबत शंका होती, प्रश्न होते, उत्सुकता होती. मात्र माझ्यासाठी ते नॅचरल कल्मिनेशन होतं. जसं काम झालं की आपण परत आपल्या घरी जातो. जागा कितीही सुंदर असली तरी तिथे रमत नाही, कारण आपल्याला घराची ओढ लागलेली असते. तसं जिथे आपले सद्गुरू ते आपले घर. एकच गोष्ट आता बदलली होती. इथे प्रथम आले तेव्हा 18 वर्षांची होते आणि आता हळूहळू 40 गाडी झुकत आहे. काळ कोणासाठीही थांबत नाही. 20 ते 40 हा काळ झपझप गेला आणि 40 ते 60 हाही असाच जाईल. बाहेरचं अंतर तर विमानानं दूर सारता आलं, मात्र हे सूक्ष्म अंतर कसं कापायचं? आता तरी अधिक सावधतेने पूर्ण शक्तीनिशी स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगायचं आहे. साधना सेवेचा अभ्यास करायचा आहे. स्वामीजींचा जर अखंड सहवास हवा असेल तर तो अंतरंग घ्यायला शिकलं पाहिजे. स्वामीजी आपल्या चरणांशी बसून हे उमगेल असा विश्वास वाटतो. माझं स्वामीजींबद्दलचं मनोगत हे माझ्या मधुरा मावशीशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. ती गुरुमाता आहे, आई आहे. वेळ प्रसंगी मैत्रीण होऊन सुद्धा आमच्याशी ती संवाद साधते. स्वामीजींशी बोलताना आजही कधी कधी थोडं दडपण येतं, मात्र मावशीशी बोलताना कधीच येत नाही. तिला सहज मनातलं बोललं जातं. अलीकडचाच एक प्रसंग सांगून माझं मनोगत थांबवते. मी पुण्यात येऊन आमच्या कोथरूड येथील घराचं रिनोव्हेशन पूर्ण झालं. स्वामीजींचे घराला चरण लागून मग घरात राहायला सुरुवात करावी अशी मनात इच्छा होती. मात्र माझे सासू सासरे तेव्हा बाहेरगावी होते, म्हणून मोठा कार्यक्रम न करता अगदी घरगुती स्वरूपात आपण येऊ शकाल का असं मी मधुरा मावशीला विचारलं. मी मावशीला म्हणाले, घाई नाही, तुम्हाला जसं आणि जेव्हा वेळ होईल तसं आपण ठरवू, मात्र तुमचे घराला पाय लागल्यावरच आम्ही मूव्ह करू. मावशीचा त्याच रात्री फोन आला, आम्ही उद्या येतोय. ठरल्याप्रमाणे ते दोघं दुसऱ्या दिवशी घरी आले. घर लागायचं होतं, पण थोडं बसून त्यांनी सगळीकडे पाहिलं, आशीर्वाद दिले. निघताना मावशीने विचारलं, आता शिफ्ट होशील ना? मी समाधानानं हो असं म्हटलं. स्वामीजी म्हणाले, तरीच त्या मला इतकी घाई करत होत्या. आम्ही सगळे खळखळून हसलो. असा आहे स्वामीजी मावशीच्या सहवासातील स्वर्गीय सुख. स्वामीजी, या मनोगताच्या शेवटी एकच प्रार्थना करावीशी वाटते. एका गोष्टीचं मला विलक्षण आकर्षण आहे, ते म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या विषयी असलेला लीन, समर्पित, एकनिष्ठ भाव. हा भाव अंशतः तरी आमच्या सर्वांच्या जीवनात झिरपो असं मी आपल्या मंगलचरणी प्रार्थना करून माझं मनोगत संपवते. हरिओम तत्सत.
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय. कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा,
मालिका भेटी लावण्याचा गाभा विटेवरी उभा पंढरीसी विटेवरी उभा पंढरीसी पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा विटेवरी उभा पंढरीसी विटेवरी उभा पंढरीसी कोमलांगी हरी सर्वांगी सावळा कोमलांगी हरी सर्वांगी सावळा भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग ठेविता मस्तक गेले मी तुपन ठेविता मस्तक गेले मी तुपन हरपले मन भवभान हरपले मन भवभान पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा विटेवरी उभा पंढरीसी विटेवरी उभा पंढरीसी द्रष्टा दृश्य भाव स्वरूपी मुराला द्रष्टा दृश्य भाव स्वरूपी मुराला निरंजनी ठेला मकरंद निरंजनी ठेला मकरंद मकरंद आ निरंजनी ठेला मकरंद निरंजनी ठेला मकरंद निरंजनी ठेला मकरंद पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा विटेवरी उभा पंढरीसी विटेवरी उभा पंढरीसी पंढरीसी पंढरीसी
हरी छान हरी हरी मंजिरी जेव्हा प्रथम माझ्याकडे आली ती आणि तिची आई तेव्हाची सगळी चर्चा मला किंवा काय बोलणं झालं ते मला तसं आठवणं अवघडच आहे. पण आपल्या इंद्रियांनी जी सुखं मिळतात त्या सुखापेक्षा आणि काही उत्तम आणि वेगळं सुख असलं पाहिजे आणि ते तसं असेल तर काय आहे किंवा काही अपूर्णता सगळं करत असताना जाणवते ही अपूर्णता किंवा न्यून कशामुळं जाणवतं माझी अशी कल्पना आहे की तिच्या नात्यातली कोणी व्यक्ती साधना देखील करत होती आणि साधनेनी म्हणजे त्यागानी इतरांसारखे भोग न भोगता देखील त्यांना सुख कसं मिळतं केवळ शास्त्रावर आधारित किंवा विज्ञानावर आधारित सगळं काही आहे की त्याच्यापेक्षा अनेक विज्ञानालाही न समजेल असं काही आहे. एका प्रकारे कोणत्या तरी गूढ गोष्टींचा ती शोध घेते आहे असं मला वाटलं, जाणवलं आणि तिच्याशी बोलून मला समाधान देखील झालं. आणि एक लहान मुलगी म्हणजे 12वी मध्ये असणारी, आता ती म्हणते म्हणून नाहीतर मला असं आठवत नाही की ती 12वीत असताना आली, पण इतकी लहान मुलगी तिला असे प्रश्न पडतात हे पाहून मला फार बरं वाटलं. आणि तिच्या आईने असं सांगितलं की आता जरी ती विचारत असली तरी देखील तिच्या मनात हे प्रश्न फार दिवसांपासून आहेत. ती ते विचारते पण कोण याची उत्तरं देईल हे माहीत नव्हतं, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आले. बरोबर आहे, म्हणजे असंच काही झालेलं होतं. माझी अशी कल्पना आहे की आपला पूर्व प्रवास म्हणजे आधीचा जो प्रवास असतो अपूर्ण राहिलेला, तर तो प्रवास आपण पुढच्या जन्मामध्ये परत सुरू करतो. आणि अशी कल्पना अशा व्यक्तींकडे पाहून खरंच बरोबर आहे असं वाटतं. कल्पना नव्हे तर शास्त्रांचे शब्द देखील भगवद्गीतेसारख्या. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतःकरण पंचकातील अहंकार म्हणजे नेमके काय समजायचे, त्याचे अस्तित्व देह इंद्रियात असते का त्याच्याही आत असते, आत म्हणजे नेमके कुठे असते, अहंकाराचा सर्वात जास्त त्रास जाणवतो तो घालवायचा कसा, अहंकाराचा त्रास घालवणं हे अवघड नाही का वाटत असं विचारलेलं आहे. आपलं जे शुद्ध चैतन्य आहे भगवद्गीता ज्याला पराप्रकृती असं म्हणते किंवा जीव प्रकृती असं म्हणते, एक आहे पराप्रकृती आणि एक आहे अपराप्रकृती. अपराप्रकृतीमध्ये पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 गोष्टी येतात. त्याला अष्टधा प्रकृती असंही म्हटलेलं आहे. आणि एक आहे या अपराप्रकृतीच्या बुडाशी आत, त्या प्रकृतीला आधारभूत असलेली, अधिष्ठानभूत असलेली अशी जीव प्रकृती. त्याला पराप्रकृती असं म्हणायचं कारण असं की ज्या हाताला लागणाऱ्या अलीकडच्या प्रकृती आहेत, जसं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या आपल्या देहाला जवळच्या नव्हे, देह त्याचाच झालेला आहे. आणि आपल्याला जाणवणाऱ्या मन, बुद्धी आणि अहंकार. बुद्धी याचा अर्थ तर्क लढवण्याची क्षमता, जगामध्ये टिकून राहण्याची क्षमता. आणि मन म्हणजे आपल्या सगळ्या कार्याला आवश्यक असणारे जे विचार आहेत ते विचार ज्याच्या ठिकाणी उद्भवतात आणि नाहीसे होतात आणि जगतासंबंधी देखील स्वैर विचार उद्भवतात आणि नाहीसे होतात. देहाबद्दल विषयाबद्दलही स्वैर विचार उद्भवतात आणि नाहीसे होतात. बुद्धी ही निश्चयात्मक समजलेली आहे. बुद्धीच्या ठिकाणी निश्चय हे वैशिष्ट्य आहे तर मन हे ओपन कॅमेऱ्यासारखं आहे. त्याच्यामध्ये काही येईल आणि जाईल. आणि ही अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत मन आणि बुद्धी याच्यातलाच अजून एक भाग म्हणजे अहंकार. हा अहंकार जीवाला आपण कोणीतरी आहोत असं वाटणं मी जन्मतो मी मरतो मला एक देह आहे तो देह माझा आहे माझं मन आहे माझी बुद्धी आहे अशा तऱ्हेने मी आणि माझं हे ज्या ठिकाणी पक्कं असतं त्याला अहंकार असं म्हटलेलं आहे. आणि मन बुद्धी आणि अहंकार याची अजून जर फोड केली मन बुद्धी आणि अहंकार याच्यातल्या अजून सूक्ष्म छटा जर बाजूला काढल्या तर चित्त आणि अंतःकरण या दोन गोष्टी निष्पन्न होतात. बुद्धी तर्क लढवते आणि निश्चयात्मक असते. मन स्वैर विचार करतं पण स्वैर विचार करणारं मन आणि बुद्धी पुरस्सर विशिष्ट विचारच जर वागवला गेला विशिष्ट विचाराच्या ठिकाणी जर एकाग्रता झाली विशिष्ट विचार त्याचा सतत अभ्यास घडायला सुरुवात झाली आलंबन जर घडलं तर त्याला चित्त म्हणण्याचा प्रघात निर्माण झाला आणि मनाला पुष्कळ गोष्टी जाणवल्या. बुद्धीचा निश्चय आहे चित्तानी चिंतन केलं हे देहाहंतेमुळे झालं तरी देखील सुख दुःख प्रेम दया क्षमा असे जे विशिष्ट गुण निर्माण होतात त्याची वासलात कशी लावायची ते कुठून उत्पन्न होतात ते कुठं मावळतात म्हणून त्याला अंतःकरण असं नाव दिलं गेलं. मन बुद्धी चित्त अहंकार या अंतःकरण पंचकातील अहंकार म्हणजे नेमकं काय असं विचारलेलं आहे. मुख्यतः जो जीव किंवा अक्षर पुरुष भगवद्गीतेच्या भाषेमध्ये किंवा पराप्रकृती असा जो जीव आहे जो अबोध अज्ञान दशेला प्राप्त झालेला आहे ज्याला सांप्रत आपणच सच्चिदानंद स्वरूप आहोत असं भान नाहीये तो देहाला मी असं समजतो आहे आपल्या स्वतःला जन्मणारा आणि मरणारा असं समजतो आहे. असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो की जर मुळातच परमात्मा हा अक्षर अव्यय स्वतंत्र अज असा आहे तर त्या परमात्मा हा जीवरूपाने झालाच कसा जर तो त्या बोधाचा असेल तर तो जीव व्हायलाच नको आहे कारण त्या बोधाच्या ठिकाणी अबोध संभवेलच कसा जो जीवाच्या ठिकाणी असतो तो. असाही प्रश्न एक उपस्थित केला जातो आणि तसंही म्हटलं तर हा तर्क अतिशय अचूक आहे आणि तो बुद्धीतून निष्पन्न होतो. बुद्धीचं जे तर्क लढवण्याचं काम आहे त्यामुळे तो निष्पन्न होतो. याचं जर उत्तर पाहायचं झालं तर आपल्या ठिकाणी आपण मुक्त आहोत असा भाव आहे का असं विचारायला लागतं. आपण अव्यय अज अक्षर असा परमात्मा आहोत असा आपल्या ठिकाणी ज्या अर्थी भाव नाही त्या अर्थी परमात्मा हा जीवदशेला आलेला आहे. तो कसा आला किंवा तो येईलच कसा याच्याऐवजी आता आपण एकदा जीवदशेला आलेले आहोत आणि तिथून उलटा प्रवास करायचा आहे अधिक समजून घेणं जास्त चांगलं आहे. तो येईलच कसा असं म्हणण्याच्या ऐवजी तो येईलच कसा असं तर कृष्णमूर्ती म्हणतातच आहेत, असं ज्ञानेश्वर महाराजही म्हणतायत, असं समर्थही कधी कधी म्हणतायत, असं सगळे संत देखील म्हणतायत. तरी देखील आपल्या बाबतीत जर पाहायचं झालं तर आपण अबोधात आहोत, आपण विषयाकडे आसक्त होतो, आपण जन्मतो आणि मरतो, आपलं देहावर इंद्रियांवर प्रेम आहे, आपण संसारात गुंतलेले आहोत हे आपल्याला कळतं आणि आपण याचा अर्थ केवळ देह मन बुद्धी म्हणजे पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार असं नसून हे पंचमहाभूत देह मन बुद्धी अहंकार या ज्या गोष्टी आहेत या कशाच्या तरी आधारावर उभ्या आहेत, एका अव्यक्त तत्वाच्या आधारावर उभ्या आहेत. ते जर तत्व नसेल तर हा देह पार्थिवच आहे, आत्ताही या क्षणालाही पार्थिवच आहे. जेव्हा ते तत्व निघून जातं देहामधून तेव्हा जसा देह पार्थिव असतो तसा या क्षणालाही पार्थिवच आहे. म्हणून तुमच्या नाकाच्या शेंड्यावर जे चमकतं आहे ते त्या जीवात्म्यामुळे आहे, तुमच्या डोळ्यात जी चमक दिसते आहे ती जीवात्म्यामुळे आहे, आत चैतन्य आहे म्हणून आहे. तुम्ही जे पाहताय तुम्ही जे ऐकताय तर त्याला कारण तुमच्या आत फक्त इंद्रिय मनबुद्धी एवढ्याच गोष्टी नसून त्यालाही धारण करणारी अशी एक जीवशक्ती आहे आणि ती सांप्रत अबोधात आहे आणि तिला बोध प्राप्त करून घ्यायचा आहे. न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण पुढच्या वेळेला प्रश्न येऊ नये म्हणून आधीच उत्तर दिलं. म्हणून आपल्या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण हे अंतःकरण पंचक म्हणून जे सांगितलेलं आहे ते शुद्ध चैतन्यावर आधारित असलेली केवळ कल्पना आहे, केवळ कल्पना आहे. जेव्हा कोणी एखादं समाधी स्थितीत प्राप्त होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी मन नसतं, त्याच्या ठिकाणी तर्क नसतो, त्याच्या ठिकाणी सुख दुःख निंदा स्तुती दया क्षमा असं समजणारी भावना नसते म्हणजे अंतःकरण नसतं, त्याच्या ठिकाणी देह अहंता नसते. देह अहंता जशी नसते तशी स्वरूपाच्या ठिकाणी देखील अहंता नसते, त्याच्या ठिकाणी चित्त नसतं, चित्त अचित्त होतं, मनाचं अमन होतं, बुद्धितर्क शून्य होते, अहंकार मूळ स्वरूपात लीन होतो आणि अंतःकरण वृत्ती काहीच काम करत नाही. म्हणून मन बुद्धी चित्त अंतःकरण आणि अहंकार या एक प्रकारे कल्पना आहेत आणि त्या कल्पना शुद्ध चैतन्यापासून सहज देहाला कार्य करण्यासाठी म्हणून मदत करणारी ही आत बसवलेली इंद्रिय आहेत. अंतःकरण असं म्हणतात म्हणजे आत असलेली इंद्रिय, करण म्हणजे इंद्रिय, ही बाहेरच्या इंद्रियांना देहाला काम करण्यासाठी मदत करतात. मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतकरण या अंतकरण पंचकातील अहंकार म्हणजे नेमकं काय असं विचारलेलं आहे. हा जो अहंकार आहे खरं म्हणजे एका चैतन्याचेच हे आविष्कार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव जिये संगे जीव दशा वस्तू. वस्तुतः परमात्मा असलेला ज्याच्या संगतीने जीव दशेपर्यंत येतो असं म्हटलेलं आहे. तशी बुद्धी ही कल्पना स्वरूपच आहे पण बुद्धी दोन प्रकारांनी कार्य करते. बुद्धी असतच्या ठिकाणी निश्चय करते. जर असताच्या ठिकाणी बुद्धीने निश्चय केला तर बुद्धी फार सहाय्यभूत होते. कितीतरी शास्त्र शिकते कला शिकते ती पैसे मिळवण्यासाठी मदत करते ती सत्ता मिळवण्यासाठी मदत करेल ती भले मोठे उद्योग उभे करेल पण त्याच बुद्धीनी जर परमात्मप्राप्तीचा निश्चय केला तर परमात्मप्राप्तीच्या ठिकाणीही ती रमेल. बुद्धी या बुद्धीमध्येच आपण आत्मस्वरूप आहोत असा प्रकाश पडतो. ही जी बुद्धी आहे या बुद्धीला माझी बुद्धी असा जो अहंकार असतो मदबुद्धी प्रत्येकाला आपल्या बुद्धीचा एक अभिमान आहे. कितीही म्हटलं तरी स्वतःच्या तर्काचा एक अभिमान आहे. हा अभिमान मनाच्या ठिकाणी असतो. हा अहंकार बुद्धीच्या ठिकाणी असतो. हा अहंकार चित्ताच्या ठिकाणी असतो आणि हा अहंकार अंतःकरणाच्या ठिकाणी देखील असतो. बुद्धीच्या ठिकाणी आपण बुद्धिमान आहोत असा जर अहंकार निर्माण झाला आपण अहंकार असलेली व्यक्ती जर पाहिली बुद्धिमान आणि अहंकारी तर मी बुद्धिमान आहे म्हणजे तुमच्या सर्वांपेक्षा मी वेगळा आहे तुमच्या सर्वांपेक्षा मला अधिक समजतं अशा अहंकाराला ती प्राप्त होते. आणि त्याच्या ऐवजी जर बुद्धीचा निश्चय झाला की माझ्या ठिकाणी जे सूक्ष्म परमात्म तत्व आहे तेच सूक्ष्म परमात्म तत्व सर्वांच्या ठिकाणी आहे तर ती बुद्धी व्यापक होते. तो अहंकार देखील देहाहंकार असतो त्याच्याऐवजी सर्वांच्या ठिकाणी प्रेम सर्वांच्या ठिकाणी महत्ता अशा प्रकारे बुद्धी काम करायला लागते. अत्यंत प्रगल्भ झालेली बुद्धी एकतर आत्मसंस्थ होते आणि दुसरं म्हणजे ती जगताचं कल्याण इच्छिते. ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान केलेलं आहे त्या पसायदानामध्ये सर्व विश्वाकरता प्रार्थना केलेली आहे. म्हणून ही जी बुद्धी आहे ही बुद्धी देहाच्या अंगाने पडली तर त्याला देह अहंता म्हणतात आणि ती जर स्वरूपाला प्राप्त करून घ्यायची झाली तर स्वरूपाला प्राप्त करता करता मला समजलं असा भाव समजून मला हा भाग नाहीसा करते मी हा भाव नाहीसा करते. मी खेरीज ज्या बुद्धीला समजतं ती बुद्धी संतांची बुद्धी अवताराची बुद्धी असं समजलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की मूळ अहंते वेठलो सैंग आम्हीच दाटलो लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. म्हणजे बुद्धी ही मूळ अहंतेच्या ठिकाणी जर जाऊन बसेल मूळ अहंता म्हणजे जीवालाही मी परमात्मा आहे असं समजणं तर आपण परमात्मा आहोत असं समजून ती बुद्धी आपल्या स्वतःला विसरते आणि आपणच सर्वत्र भरून राहिलेले आहोत अशा व्यापक बोधाला प्राप्त होते. म्हणून कधी कधी असं म्हटलं जातं की मन हे अमन होणं गरजेचंच आहे. बुद्धी तर्कशून्य झाली तरी तिची समजून घेण्याची ताकद नाहीशी होत नाही. बुद्धी जाणीव स्वरूप असल्यामुळं त्या बुद्धीतच ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि चित्त जे आहे ते एका विषयाचं चिंतन करता करता जड देखील होऊ शकतं, विषयाचं चिंतन करता करता विषयासक्त होऊ शकतं, चिंतनाने तद्रूपता येते. पण ते चित्त जर अक्षर अव्यय परमपुरुषाचं चिंतन करेल तर ते चित्त चित्तदशेला राहतच नाही, चिंतन करता करता तद्रूपता ते प्राप्त करून देतं. म्हणजे आपणच अव्यय अविनाशी अव्यक्त आहोत असा बोध चित्त हळूहळू पातळ होत त्या बोधापर्यंत ती व्यक्ती जाते आणि अंतःकरण विविध भावनांनी जोपर्यंत युक्त आहे तोपर्यंत ज्ञान दूरच राहतं. म्हणजे कुठलाही विकार जसा मत्सर आहे तर मत्सराचा विकार जर अंतःकरणामध्ये असेल तर तो ज्ञानापासून दूर राहतो. बुद्धीला आणि अंतःकरणाला जेव्हा विकारांचा रंग चढतो तेव्हा मत्सरी अंतःकरण असा तरी शब्द वापरला जातो किंवा मत्सर बुद्धी असा शब्द वापरला जातो. जेव्हा दयेचा रंग अंतःकरणावर चढतो तेव्हा अंतःकरण दयेनी युक्त आहे असा तरी शब्दप्रयोग वापरला जातो किंवा दयाबुद्धी असा शब्द वापरला जातो. ही बुद्धी आणि अंतःकरण एकमेकांच्या अति निकट आहेत. म्हणून या अहंकाराचं जे स्वरूप आहे अस्तित्व आहे तर ते देहाच्या ठिकाणी असतं. जसं देहाला मी समजणं आणि त्या देहावर आपला अहंकार जडणं म्हणजे आपल्या रूपावर आपल्या कुळावर आपल्या संपत्तीवर अहंकाराचे विविध भाग आहेत. अहंकाराचं अस्तित्व अर्थातच देहाच्या ठिकाणी इंद्रियांच्या ठिकाणी असतं. अहंकाराचं अस्तित्व जे त्या अहंकारांनी जवळ केलेले आहे त्यांच्यावरही असतं. म्हणजे मुलाविषयीचा अभिमान, घराविषयीचा अभिमान, कार्यकर्तृत्वाविषयीचा अभिमान जे आत्मज्ञानाला घातक ठरतात. अशा प्रकारे मी आणि माझं या सर्व ठिकाणी अंतःकरणही असतं आणि अहंकार देखील असतो. त्याचं अस्तित्व जसं देह इंद्रियांमध्ये असतं तसं त्याचं मूळ जिथून हे सगळे बाहेर पडतात ते जीव चैतन्य आहे. तिथं हे जाऊन विसर्जित होतात. जसं मनाचं अमन होणं, बुद्धी ही तर्कशून्य होणं, चित्ताला अचित्त दशा प्राप्त होणं आणि अंतःकरण विकाररहित होणं, कुठलाच विकार नाही असं. विनोबा म्हणतात की तुम्ही सिंहगडावर कोणती ती देव टाकी जी आहे तिथं जर गेलात तर इतकं नितळ पाणी असतं की तुम्ही एक नाणं टाकलं तर पार खाली जाईपर्यंत ते नाणं दिसतं आणि तुम्ही टाकलेलं नाणं देखील तिथं खाली दिसतच राहतं. असं नितळ पाणी जसं असावं तसं कुठलाच विकार न वागवणारं अंतःकरण हे आत्म्याच्या जवळ जायला योग्य असतं. म्हणून या अहंकाराचं जे अस्तित्व असतं ते जसं देह इंद्रियांच्या ठिकाणी असतं तशा या चार गोष्टी मन बुद्धी चित्त आणि अंतःकरण अत्यंत परिशुद्ध झाले की अहंकारावर जी देहाहंतेची पुटं चढलेली असतात तीही सुटायला सुरुवात होते. ती सुटतात. जशी थापलेली गौरी वाळली की जशी उलटून पडते भिंतीवरून खाली येऊन पडते तसं या सगळ्या मुद्दामहून नंतर चिकटवलेल्या गोष्टी जर नाहीशा झाल्या आपल्या ठिकाणी तर अहंकार हा मूळ अहंतेला ओळखतो, मूळ अहंतेला ओळखायला सुरुवात करणं म्हणजे ध्यानाच्या वेळेला देहाहंता जाणं, देहाचं विस्मरण होणं, मनाचं विस्मरण होणं, मन नाहीसं होणं, चिंतनरहितता प्राप्त होणं, भावभावनारहित शुद्ध स्थिती प्राप्त होणं, मग आपली बुद्धी का अहंता, बोध कोणाला होतो? बुद्धीमध्ये आपण परमात्मा आहोत असा प्रकाश निर्माण होतो, अहंता आपोआप जसं धुकं वितळावं तशीच नाहीशी होते आणि शेवटी काहीतरी उरतं, त्याला परमात्म तत्व असं म्हटलेलं आहे. त्यांनी असं विचारले की या अहंकाराचा हे अहंकाराचं अस्तित्व आत नेमकं कुठं असतं? तर या सगळ्यांचं अस्तित्व, सगळ्यांचा प्रारंभ जीवचैतन्यातूनच होतो आणि तिथंच त्यांची वस्ती असते. अहंकाराचा सर्वात जास्त त्रास जाणवतो तो घालवायचा कसा? तो नामस्मरणाने घालवायचा. नाम घेता घेता भक्ती ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या स्वतःला विसरून, म्हणजे मीला विसरून तो प्रधान आहे. मी नाम घेतो आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, तर मला विसरून आता तोच केवळ आहे अशी भावना, मीला विसरून केवळ तूच स्मरण. सद्गुरूच सर्व काही आहेत असा भाव, मीला विसरून सद्गुरू सर्व काही आहेत. जसं भाऊसाहेब महाराज केतकर नामस्मरण महाराज महाराज असं करत असत, श्रीराम जयराम जय जयरामच्या ऐवजी. आपल्या स्वतःला विसरून आता महाराजच केवळ आहेत, म्हणजे श्रीराम केवळ आहे असा भाव. या मीमुळं तूचा भाव निर्माण झालेला असतो. मी मला स्वतःला मी म्हणतो आणि रमेश तुला तू म्हणतोस, तर तू तुला स्वतःला मी म्हणतो आणि मला तू म्हणतोस. तू या नावाचं वस्तुत पदार्थ नाही, पण जर माझ्या पक्षी आता तू हाच पदार्थ झाला तर त्याच्या सापेक्ष असणारा मी आपोआपच, म्हणजे मी नाहीसा झाला आणि केवळ तू भासायला लागलास तर तुला अस्तित्वच नाहीये. खरा जो आहे तो मीच, म्हणून तूचा जो बोध आहे, म्हणजे रामाचा बोध आहे, सद्गुरूंचा बोध आहे, तो माझ्या ठिकाणीच येतो. मी आणि तू या दोन्ही गोष्टी नाहीशा होतात. नामस्मरणानी हे होतं, ध्यानानी हे होतं. ध्यानामध्ये आपण विचारांकडे साक्षीत्वानी पाहतो, कल्पनांकडे साक्षीत्वानी पाहतो, विषयाकडे साक्षीत्वानी पाहतो. हे पाहणंच अवघड आहे, कारण मनाला सतत, तुम्ही तो सोनाराच्या तिथली ती ज्योतीला दिशा देणारी फुंकणी कधी पाहिली आहे? ती अशी तिरकी नळी असते, काटकोनात वळते आणि तो इकडून फुंकत असतो आणि ती ज्योत असते, तर ती ज्योत त्या वाऱ्याच्या बरोबर, तुम्ही जी काही अंगठी नेलेली असेल, दागिना नेला असेल, बांगडी नेलेली असेल, त्याच्यावर जाते वळून. तो छोटी फुंकर घालतो आणि ती ज्योत वळवतो. आपल्याला म्हणजे चैतन्याला नेहमीच विचार असे जगताकडे वळवत असतात, ते आपल्या ठिकाणी आपल्याला राहूच देत नाही. आता तुम्ही अशा प्रकारे जगताकडे धावायचं नाकारलं, आता कोणी फुंकर घालत नाहीये, आणि जर मन विषयाकडे ओढ घेत असेल तर आत ठरवणारे तुम्ही आहात की मी विषयाकडे जाणार नाही, असं बळ ध्यानाकरता पाहिजे. विचार उठला तर मी करणार नाहीये, विषयाकडे मी जाणार नाहीये, मी ऑफिस उद्योग धंदा याचा विचार करणार नाहीये, या क्षणाला मी मनाला असं बाहेर धाडणार नाहीये. तर विचार उठला तर लगेच मी सावध आहे आणि मी ठरवलं की हा विचार मी करणार नाही. असं प्रत्येक वेळेला जर मनाची मुस्कट दाबी झाली, कोंडी झाली, मनाला विचारच करू दिला नाही, तर हळूहळू मनाच्या ठिकाणी निर्विचारता निर्माण होते. ते जे विचार करत असतं त्याच्याऐवजी विचाररहितता त्याच्या ठिकाणी येते. कुठलाच विचार नाही करू द्यायचा असं जर ठरवलं, मनानी विचार करणं म्हणजे तूचा विचार करणं आहे, जगताचा विचार करणं आहे. तू जर नाकारला, तूला अस्तित्व नाही म्हणून जगतासंबंधी काहीच होऊ देणार नाही असं ठरवलं तर केवळ मी राहतो. पण मी राहण्यासाठी देखील तूची गरज आहे. जर जगतच संपलं तर मीला आत्मबोध होतो. तर मग मीही राहत नाही, मग तो अहंकार आहे. तो अहंकार जो मीपणानी होता तर तो आपण आत्मस्वरूप आहोत असं जाणायला सुरुवात करतो. तो आत्मस्वरूपात लीन होतो. दोन्ही प्रक्रिया, नामाची प्रक्रिया, ध्यानाची प्रक्रिया, चिंतन प्रक्रिया आहे. चिंतनानी आपला अहंकार व्यापक जो करतो म्हणजे असं म्हणतात की आपली अहंता विश्वव्यापक करावी, ही देखील एक साधनाच आहे. तुम्ही चालायला बाहेर पडा आणि तुम्ही एक कावळा पहा जो उडत चाललेला आहे आणि त्याच्या ठिकाणी जी आत देहाहंता असेल तर ती तुम्हीच आहात. तुम्ही किडामुंगी पाहत आहात तर तुमची अहंताच व्यापक होऊन त्यांच्याही अंतःकरणात आहे असं पहा. तुम्ही वेगवेगळ्या व्यक्ती पाहाल तर तुमचीच अहंता त्यांच्याही रूपाने काम करते आहे असं पहा. जे तुमच्या आत असणारा जो मीपणा आहे, अहंता, तोच त्यांच्याही अंतःकरणात आहे. तुमचीच अहंता सर्व अंगाने व्यापक झालेली आहे, मग तुमच्या ठिकाणी तुमची अशी अहंता उरत नाही. जर मी समजेन की माझीच अहंता शेखरच्या ठिकाणी आहे, माझीच अहंता माधवच्या ठिकाणी आहे, तर मी आणि माधव, मी आणि शेखर यांच्यात अभेद निर्माण होईल, अहंता व्यापक होऊन जाईल. मग मी माझ्यापुरता विचार करायच्याऐवजी सर्वांचा विचार करेन. म्हणून अहंकार घालवण्यासाठी उपाय म्हणजे चिंतनानी अहंता विश्वव्यापी करणं किंवा चिंतनानी अहंता कमी करणं. म्हणजे माझी अहंता कोणावर चालते हे एकदा खरंच तपासून पाहावं. मला माझं घर असं वाटतं, पण माझ्या असं लक्षात यायला पाहिजे की माझं घर असं म्हणत असताना माझी पत्नी माझं ऐकत नाहीये. जे माझ्या संबंधी घेऊ नका, पण माझ्या संबंधीही घ्या. आपली जी अहंता आहे, आपल्या अहंतेप्रमाणे काहीच चालत नाही असं लक्षात घ्या. आपली मुलं आपलं ऐकत नाहीत, ते त्यांच्या अहंतेप्रमाणे चालतात. माझ्या अहंतेप्रमाणे काहीच होत नाहीये हे जर लक्षात आलं तर तुम्ही तुमच्या घरात कोचावर गुडघ्यावर हात ठेवून बसून राहाल आणि तुम्ही बोधयुक्तच व्हाल. घरात बसल्या बसल्या अहंता अगदी कमी 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 करत मग आपली अहंता आपल्या देहावर चालते का जरा बघा. जे माझे आहेत त्यांचा प्रश्न तर मिटला, पण माझी अहंता माझ्या देहावरही चालत नाही, इंद्रियांवरही चालत नाही असं लक्षात येतं. व्यायाम न करणाऱ्यांनी 25 जोर मारून पहा. व्यायाम न करणाऱ्यांनी माझ्या ठिकाणी आहे अहंता आणि माझीच इंद्रिय आहेत, बैठका मारून पहा. दुसऱ्या दिवशी लोक विचारतील की अरे असा का चालतोयस. आपली अहंता अशा रीतीने आपल्या इंद्रियांवर चालत नाही असं लक्षात येईल. आपल्या पचन शक्तीवर चालत नाही, ते आपोआप होतं, माझ्या अहंतेमुळे होत नाही, कोणीतरी करून घेतो, नाहीतर मी खाईन आणि मी पचवीन त्याचं रक्तात रूपांतर करीन असं खरंच आपण करतो. वेळच पुढे गेला म्हणून अहंता अत्यंत कमी अल्प 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 करत देहांतच नाहीशी होते. हे अवघड नाही का वाटत असं विचारलेलं आहे. अवघड आहे ना, पण समजून घेतलं तर सोपं आहे. आपल्या अहंतेला काही किंमत नाही हे ज्याला समजेल. तुम्ही कोणीही असा, रिक्षावाला जेव्हा तुम्हाला सांगतो की सुटे पैसे असतील तरच बसा, तुमच्या अहंतेला काही किंमत नाही असं तुमच्या लक्षात येतं. काही नाही, तुम्ही मंडईत जा, तुमच्या अहंतेला वारंवार ठेच लागेल. नुसत्या विचारांनी देखील अशा प्रकारे अहंता घालवता येणं शक्य आहे, पण नुसत्या विचारांनी घालवणं हा एक प्रकारे समाजवादी विचार झाला की आराम खुर्चीवर बसायचं आणि सगळ्या जगताचं कल्याण, सगळ्यांचं, सगळ्यांच्या संपत्तीचं समान वाटप करून मोकळं व्हायचं, प्रत्यक्षात काहीच करायचं नाही. असं न करता जरा साधनेनी हे प्रथम करू, मग विचारांनी विवेकानी आपल्याला नक्की करता येईल. म्हणून हे जरी अवघड असलं तरी देखील हे करता येण्यासारखं आहे. अहंता घालवण्याचा एक सोपा चांगला उपाय इतर साधनांबरोबर, तो म्हणजे शरणागतीचा उपाय. आपण गुरुशरण आहोत असं समजावं, मनात आपल्याला समजून सांगावं. आपण आता कोणी मंजिरीनी वाचलं की नाही की आपण मी स्वामींची आहे असं, आपण देवाचे आहोत, आपण सद्गुरूंचे आहोत. मग आपल्यापाशी आपला, जसं दासाला अहंता नसते तसं दास जर झालो तर अहंतेचा प्रश्न येत नाही. तुमच्याकडे कामाला लोक येतात का? जर येत असतील तर त्यांनी एक काम हातात घेतलं आणि तुम्ही सांगितलं आज हे नको करू ते कर, तर बिचारे ते खाली ठेवतात आणि दुसरं करतात, जणू त्यांना आपलं स्वतःचं मनच नाहीये. तसे आपण जर दास झालो आणि समर्थाचं दास व्हायचं म्हणजे सद्गुरूंचं व्हायचं, रामाचे दास, रामदास असं ते स्वतःला म्हणून घ्यायचे, असं समर्थाचं दास होण्यात अहंता नाहीशी करण्याचा उपाय आहे. म्हणून हे अवघड आहे पण हे करता येण्यासारखं आहे. आणि ही अहंता गेली की झालं ब्रह्मींचं साम्राज्यच जणू हातात आलं, आपण शांतीचे, सुखाचे, समाधानाचे धनी झालो. पण हे अंतःकरण पंचक आणि हे कसं बाजूला सारायचं हे समजणं आणि त्याप्रमाणे वर्तणं, आपल्या स्वतःवरच त्याचा प्रयोग करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम राम राम। बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।